Jazz.com. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जाण्याची तयारी करत होते. आपल्यावर काय प्रसंग येऊन ठेपला आहे याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. अफजल खान हा वाईचा सुभेदार म्हणून आला होता आणि शिवाजी महाराज प्रतापगडावर म्हणजे अफजल खानापासून काहीच अंतरावर होते. अफजल खानाचा हेतू आता लपला नव्हता. हा सारा प्रकार विजापूरकर मुघलांच्या सांगण्यावरून करत होते हे तर जाहीरच होतं. फक्त प्रत्यक्षात औरंगजेब उत्तरेत गुंतल्यामुळे विजापूरच्या सत्तेचा वापर या कामासाठी केला जात होता. अफजल खानाने शिवाजी महाराजांवर केलेला परधर्म द्वेषाचा आरोप अत्यंत बिनबुडाचा आणि चुकीचा होता. संकट मोठं होतं, पण आपण एका महान न्याय्य उद्दिष्टासाठी लढत आहोत, त्यामुळे परमेश्वरच आपल्याला या संकटातून तारेल याचा शिवाजी महाराजांना पूर्ण विश्वास होता. हा विश्वास उगीचच मिळत नाही, त्यासाठी टोकाची ध्येयनिष्ठा आणि ध्येयातला सच्चेपणा या गोष्टी असाव्या लागतात. शिवाजी महाराजांची लढाई ही स्वतःसाठी कधीच नव्हती, ती होती दीन दुबळ्या रयतेसाठी. तीच रयत जिचा कैवार कुणीच घ्यायला तयार नव्हतं, पण शिवाजी महाराज त्या रयतेला आपले वाटत होते. आपल्या सहकाऱ्यांमध्ये आपल्याबद्दल दुर्दम्य निष्ठा आणि विश्वास निर्माण करण्याची विलक्षण ताकद शिवाजी महाराजांजवळ होती. या मोहिमेसाठी कोकणातून काही पथकं बोलवली होती. घोडदळाची सारी जबाबदारी अर्थातच नेताजी पालकरांवर होती. प्रतापगडाच्या सभोवती प्रबळ मराठा पथके नेमण्यात आली होती. शिवाजी महाराज आता तयार होते. भेटीआधी त्यांनी अफजल खानाला एक पत्र पाठवले. हे पत्र म्हणजे शिवाजी महाराजांच्या असामान्य मुत्सद्दीपणाचा अद्भुत आविष्कारच होता. हे पत्र अक्षरशः शब्द वेचून लिहिलं होतं. पत्राची भाषा अत्यंत हुशारीनं वापरली आहे. शिवाजी महाराज लिहितात, तुम्ही युद्धामध्ये कर्नाटकातील राजलोकांचा निपात केलात. तुमच्यासारख्या श्रेष्ठ माणसाने माझ्यावर एवढी कृपा करावी ही मोठी गोष्ट. तुमच्या बाहूंची शक्ती अतुलनीय आहे. तुमचे शौर्य अग्निसारखे आहे. तुम्ही म्हणजे पृथ्वीवरचे भूषण आहात. तुमच्यामध्ये कपट नाही. अफजल खान कपटी नाही असे म्हणून महाराजांनी त्याला खूपच फुगवलं आहे. महाराज पुढे लिहितात, अरेरावी मोंगलांचे सैन्य मी तुच्छ समजतो. आदिलशहाच्या सैन्याबद्दल सुद्धा माझं हेच मत आहे. याला अपवाद म्हणजे भयंकर शक्तीने युक्त असलेले आपण आहात. मी आपले सगळे किल्ले आणि आपण सांगितल्याप्रमाणे जावळीही देऊन टाकेन. आपण यावे, आपला प्रवास सुखाचा होवो, असं म्हणून महाराजांनी अफजल खानाला अक्षरशः आपल्या मुत्सद्दीगिरीच्या जोरावर जावळीला बोलवलं. दोन्ही बाजूकडील वकील मंडळींची ये जा झाली. अफजल खानाचे सहकारी वाई सोडून जावळीत जाण्याच्या विरोधात होते, पण अफजल खान स्वतःच्या सामर्थ्यावर इतका घमेंड बाळगत होता की शेवटी त्याच्या घमेंडीनं त्याचा सर्वनाश केला. याच अति आत्मविश्वासामुळे त्याने आपला तोफखाना आणि मुख्य छावणी वाईला ठेवली. जावळीलाही त्याने सोबत बरेच सैन्य नेले. महाराज आता तयारच होते. सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडत होत्या. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्याच्या बाहेर एक सुरेख शामियाना उभारला होता. या शामियान्यात शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीचा कार्यक्रम ठरला. या भेटीत दोघांनी सोबत केवळ 10 अंगरक्षक ठेवावेत आणि तेही शामियान्यापासून बाणाच्या अंतरावर. प्रत्यक्ष शामियान्यात 2 ते 3 सहकारी असावेत. शिवाजी महाराजांकडून वकील म्हणून पंताजी, तर अफजल खानाकडून कृष्णाजी काम करत होता. कवींद्र परमानंदांच्या शिवभारतनुसार शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी संभाजी कावजी, काटोजी इंगळे, सिद्धी इब्राहिम, जीवा महाला ही मंडळी हजर होती. तर अफजल खानाच्या अंगरक्षकात रहीम खान, पहिलवान खान, शंकराजी मोहिते ही मंडळी होती। हा प्रसंग खरंच बाका होता। एक प्रचंड संकट आता काही क्षणांच्या अंतरावर शिवाजी महाराजांची वाट पाहत होते। महाराजांची आध्यात्मिक शक्ती प्रचंड असून त्यांच्यात अलौकिक सामर्थ्य आहे असा त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्यात विश्वास होता आणि म्हणूनच हे संकट महाराज परतावून लावतील असं लोकांना वाटत होतं। पण तरीही एक प्रकारचा ताण शिवाजी महाराजांच्या मनावर होता। महाराज आपले मनसुबे रचत होते आणि अत्यंत सावधपणे शामियान्याकडे निघत होते। तो प्रसंग नक्कीच तणावपूर्ण असणार। आदिलशाही सत्तेचा अत्यंत सामर्थ्यशाली सरदार मराठी राज्यात येऊन खुद्द शिवाजी महाराजांच्या पुढ्यात उभा ठाकला होता। दिवस होता 10 नोव्हेंबर 1659। दोघेही शामियान्यात आले तेव्हा सशस्त्र होते। शिवाजी महाराजांकडे एक रुंद पात्याची तलवार आणि एक लांब खंजीर होती। कदाचित वाघनखे लपवून ठेवलेली असावीत कारण कवींद्र परमानंद त्याचा उल्लेख करत नाहीत। पण भीमसेन सक्सेना हे इतिहासकार मात्र बिचव्याचा उल्लेख करतात। अफजलखानाकडे एक तलवार आणि खंजीर होती। त्याने आपली तलवार अत्यंत धूर्तपणे आपल्या नोकराकडे दिली। शिवाजी महाराजांनीही आपली तलवार आपल्या नोकराकडे दिली। परमानंदांच्या शिवभारतनुसार अफजल खान शिवाजी महाराजांना म्हणतो,
तुमची ही गर्विष्ठ आणि उद्धट भाषा सोडा आणि आम्हाला पूर्णपणे शरण या। मी तुम्हाला स्वतः विजापूरला बादशहाकडे घेऊन जाईन, मुजरा करायला वीन आणि आमच्या प्रबळ बादशहाला विनंती करेन की तुम्हाला माफ करा। तुमच्यासाठी मी यापेक्षा जास्त वैभवाची मागणी करेन। आपण घाबरू नये, गोंधळून जाऊ नये। माझ्या हातात हात द्या आणि मला आलिंगन द्या।
आणि असं म्हणून त्यानं शिवाजी महाराज आलिंगनात येताच त्यांना आपल्या ताकदीनिशी दाबून धरले। अफजल खानाने आपल्या डाव्या हाताने महाराजांची मान धरली आणि उजव्या हाताने महाराजांच्या कुशीवर कट्यार खुपसली। शिवाजी महाराज अत्यंत चपळ आणि वेगवान शरीराचे एक कसलेले योद्धे होते। अफजल खानाने केलेला वार त्यांनी आपले शरीर आकसून घेऊन मोठ्या खुबीनं चुकवला आणि मग महाराजांनी अत्यंत वेगवान हालचाल करत आपली खंजीर अफजल खानाच्या पोटात खुपसली। हे अतुलनीय शौर्य होते। अफजल खान साधा सुद्धा इसम नव्हता, अत्यंत धिप्पाड, विलक्षण ताकदीचा आणि देहाचा होता। या वाराने अफजल खान किंचाळू लागला। आपल्या सैनिकांना तो म्हणाला, यानं मला मारलं, याला मारा, या शत्रूला ताबडतोब ठार मारा। अफजल खान धडपडत बाहेर पडला पण महाराजांच्या सहकाऱ्यांनी त्याच्या मागे जात त्याचा खात्मा केला। हा सगळा गोंधळ ऐकून सारे अंगरक्षक शामियान्यात आले आणि शिवाजी महाराजांवर त्यांनी वार केला पण महाराज बचावले। महाराजांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अफजल खानाच्या अंगरक्षकांना ठार केले। महाराज आपली कामगिरी फत्ते करून सुखरूपपणे गडावर परतले। शिवाजी महाराजांच्या सैन्याने नियोजनबद्धरित्या अफजल खानाच्या सैन्याचा पार धुव्वा उडवला आणि प्रचंड लूट मिळवली। त्यांनी केलेले आक्रमण हे अत्यंत नियोजनपूर्वक आणि शौर्यपूर्ण होते। सभासदाची बखर याबद्दल अधिक माहिती पुरवते। कृष्णाजी अनंत सभासद हा काही काळ शिवाजी महाराजांच्या पदरी होता। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 16 वर्षांनी म्हणजेच 1696 साली जी बखर लिहिली ती सभासदाची बखर म्हणून ओळखली जाते। अफजल खानाच्या वधानंतर जी लूट मराठी सैनिकांच्या ताब्यात मिळाली त्याचा संपूर्ण उल्लेख बखरीत मांडला आहे। 65 हत्ती, 400 घोडे, 3 लाख जड जवाहीर, 1200 उंट, 2000 कापड ओझी, 7 लाख नगद इत्यादी ऐवज मराठी राज्याच्या हाती लागला। या प्रचंड लुटीबरोबर एक गोष्ट मिळाली आणि ती म्हणजे सगळ्या सैनिकांचं मनोधैर्य वाढलं। संकटावर मात करून मराठी राज्याचा झेंडा अविचल ठेवता येतो हा विश्वास वाढला।
एका प्रचंड सत्तेबरोबर लढा देऊन आपले राज्य अबाधित ठेवण्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले होते. या विजयानंतर शिवाजी महाराजांचे सैन्य पन्हाळगडावर गेले आणि दुसरे कोकणात. शिवाजी महाराजांचे एक सलग राज्य अस्तित्वात येत होते. अफजल खान मराठी राज्याचा घास घ्यायला आला होता, पण शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर आणि मराठी राज्याच्या स्वामिनिष्ठ सैनिकांपुढे प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा सारा अहंकार गळून पडला होता. आदिलशाही सत्तेला हा जबरदस्त हादरा होता आणि त्याचबरोबर हा हादरा होता उत्तरेच्या मुजोर सत्तेला, आणि पर्यायाने औरंगजेब परास्त झाला होता.